आज छे दैनिक सुभक्ती परबोध 25 जुलै। सैतानाची रणनीती आणि तुमचा बचाव। सावध असा, जागे रहा। तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो। त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा। 1 पेत्र 5:8-9। आपल्या जीवाचे दोन मोठे शत्रू पाप व सैतान हे आहेत। यात सर्वात वाईट शत्रू पाप हा आहे, कारण सैतान ज्या एकमेव रणनीतीने आपला नाश करू शकतो तो म्हणजे आपल्याला पाप करायला लावणे आणि आपल्याला पश्चाताप करण्यापासून रोखून ठेवणे। केवळ एकच गोष्ट जिचा परिणाम मरण आहे, ती म्हणजे अक्षम्य पाप। सैतान नाही, त्याने आपल्याला पिडावे किंबहुना आपल्याला जीवे देखील मारावे अशी देव स्वतः त्याला काही काळासाठी परवानगी देऊ शकतो, जसे त्याने योबाच्या बाबतीत केले किंवा तसे त्याने स्मुरणा येथील पवित्र जनांच्या बाबतीत केले। 2:10। पण सैतान आपला सार्वकालिक नाश करू शकणार नाही वा आपले सार्वकालिक जीवन हिरावून घेऊ शकत नाही। त्याची एकमेव रणनीती ज्याद्वारे तो आपल्याला अंतिम हानी पोहोचवू शकतो ती म्हणजे आपल्याला पापात पाडणे आणि मग पश्चाताप करण्यापासून दूर ठेवणे, तोच त्याचा मुख्य हेतू आहे। तर मग आपल्याला पापात पाडणे, त्याचे समर्थन करणे, त्यासाठी उत्तेजन देणे, त्यात सहाय्य करणे, त्यात असलेल्या आनंदाकडे आकर्षित करणे आणि आपला कल पापाकडेच असावा याची खात्री करून घेणे आणि एवढेच काय तर आम्हाला विश्वास आणि पश्चाताप यापासून दूर ठेवणे हा सैतानाचा मुख्य नित्यक्रम आहे। आपण हे इपिसकरासपत्र 2:1-2 पाहू शकतो। तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता। त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अंतरिक्षातील राज्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता। या जगात पाप करणे हे सैतानाच्या धोरणाप्रमाणे चालणे होय। जेव्हा तो नैतिकदृष्ट्या एखादी वाईट गोष्ट घडून आणत असतो ती तो पापाद्वारे घडून आणत असतो। आपण पाप करतो तेव्हा आपण त्याच्या क्षेत्रात वावरत असतो, आपण त्याच्या धोरणाशी सहमत होतो। आपण पाप करतो तेव्हा आपण सैतानाला वाव देतो। इफिस 4:27। न्यायाच्या दिवशी आपल्याला दोषी ठरवणारी एकमेव गोष्ट म्हणजे क्षमा न झालेले पाप। आजारपण किंवा त्रास किंवा छळ किंवा भीती किंवा भयप्रद स्वप्ने ह्या गोष्टी नव्हे। सैतानाला हे माहीत आहे, म्हणूनच त्याचा प्राथमिक जोर ख्रिस्ती लोकांना विचित्र घटनांनी कसे घाबरायचे यावर नसतो, तर ख्रिस्ती लोकांना व्यर्थ गोष्टींची मोहिनी घालून त्यांना वाईट विचारांनी कसे भ्रष्ट करावे यावर आहे। सैतान अशावेळी आपल्याला गिळून टाकण्याच्या शोधात असतो ज्यावेळी आपला विश्वास दृढ नसतो, जेव्हा तो भेद्द असतो। ही गोष्ट समजण्यास सोपी आहे की सैतानाला ज्या गोष्टीचा नाश करायचा असतो नेमकी तीच त्याच्या प्रयत्नांचा प्रतिकार करण्याचे शस्त्र आहे। म्हणूनच पेत्र म्हणतो त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा। 1 पेत्र 5:9। म्हणूनच पाऊल सुद्धा म्हणतो की विश्वासाची ढाल त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवते। 6:16। सैतानाचा जर पराभव करायचा असेल तर त्यासाठी एकमेव रणनीती म्हणजे ही की तो ज्या गोष्टींचा नाश करण्याचा सर्वात जास्त प्रयत्न करीत असतो तो म्हणजे तुमचा विश्वास, त्यात दृढ असे उभे राहणे।